स्नेहांकिता मराठी ऑडिओ बुक. गुड मॉर्निंग पुणे, कसे आहात सगळे? मला माहिती आहे आधी नसाल तर माझा आवाज ऐकून नक्की छान व्हाल. तुम्ही म्हणाल एवढा कॉन्फिडन्स, अहो पुणेरी कॉन्फिडन्स, बाकी काय. चला आजच्या शोला सुरुवात करूया. अरे हो, मी आहे तुमची दोस्त, होस्ट आणि एक हितचिंतक, एंटरटेनमेंट आर जे सावी. बरं, आजची माझी फिलॉसॉफी आणि टॉपिक आहे ये दोस्ती. वाव, नाईस. प्रत्येकाला सांगा, आठवला आपला एक मित्र, मैत्रीण किंवा आपला ग्रुप? कसली भारी असते यार मैत्री. प्रत्येक टप्प्यातली मैत्री ही काही वेगळीच असते, नाही? लहानपणापासूनची मैत्री, शाळेतली मैत्री, कॉलेजमधली मैत्री, ऑफिसमधली मैत्री, कितीतरी मित्र आणि मैत्रिणी. माझंही असंच आहे हो. माझ्या आयुष्यात जो एंटर करतो तो माझा मित्र होतो. तुम्ही सगळेही आहात बरं का त्यात? खूप सारे मित्र, त्यांचे किस्से आणि बरंच काही बोलूया आज. सो स्टे ट्यून विथ आर जे सावी, तुमच्यासाठी सो स्पेशल सॉन्ग माझ्यातर्फे.